असा प्रभावशील नेता परत होणार नाय. साऱ्यांचा विकास होईल कसा हाच विचार हाय. असा प्रभावशील नेता परत होणार नाय. साऱ्यांचा विकास होईल कसा हाच विचार हाय. आपल्या लोकांच्या पाठीशी कायम राही असे हो आमचे दादा. प्रगतीचा हो ध्यास घेऊन मनी उतरले आमचे दादा. आमचे दादा सिद्धार्थ दादा. आमचे दादा सिद्धार्थ दादा. आमचे दादा सिद्धार्थ दादा. आमचे दादा सिद्धार्थ दादा.
शब्द दिला जर जाऊ दिला नाही वाया. दिली गरिबांना साथ कमावली त्यांनी माया. निर्धर अशी प्रतिमा स्पष्ट असा वक्ता. विधानसभेमधला शब्द जाऊ दिला नाही वाया. निर्भीड असा नेता शिवाजीनगर मध्ये पाहिजे. दिलदार स्वाभिमानी असा नेता आम्हा पाहिजे. दादांना बघून एक सांगतो मी राव. आपला नेता कसा सिद्धार्थ दादा सारखा पाहिजे. आपला नेता कसा सिद्धार्थ दादा सारखा पाहिजे.
असा होणार नाही हो नेता. घर पोहच केली त्यांनी सेवा. गरज म्हणताना दिली हो सात. वाहतूक कोंडीवर केली हो मात. गरज म्हणताना दिली हो सात. वाहतूक कोंडीवर केली हो मात. शिवाजी नगर मध्ये पाणी मिळण्यासाठी जाऊन स्वतःच लढणारा. आपल्या लोकांची कामे करण्यासाठी कायम पुढेच राहणारा. साऱ्यांना निरोगी जीवन मिळण्यासाठी झटणारे हो आमचे दादा. साऱ्यांना निरोगी जीवन मिळण्यासाठी झटणारे हो आमचे दादा. सिद्धार्थ दादा. आमचे दादा सिद्धार्थ दादा. आमचे दादा सिद्धार्थ दादा. आमचे दादा सिद्धार्थ दादा. दिलदार मनाचा राजा. दोस्ती दुनियेत नंबर वन. युवांच्या ओठांवर एकच नाव. जिंकतो या साऱ्यांचं तोरे मन. युवांच्या ओठांवर एकच नाव. जिंकतो साऱ्यांचं तोरे मन. कला क्रीडांना समोर नेण्यासाठी धडपडणारे हो आमचे दादा. आपली संस्कृती कायम जपण्यासाठी समोर असणारे आमचे दादा. डॅशिंग रॉयल रुबाब मनाचे सिद्धार्थ शिरोळे आमचे दादा. डॅशिंग रुबाब आमचे दादा. आमचे दादा सिद्धार्थ दादा.